यम यम वापि स्मरन् भावन् त्यजन्त्यन्ते कलेवरम् तन्तमैव इति कौन्तेय सदा तद्भाव भावितः तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युद्ध च मय्यर्पित मनोबुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम् तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणोनी सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीच करूनी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अर्जुना ऐसे जाहलिया मग न मरीजे देह गेलिया म संग्रामू केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेची काई सयावरी होये ऐसा जरी संदेहो वर्त तू आहे तरी अभ्यासुनी आदी पाहे मग नव्हे तरी कोपे
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ दासबोधाच्या प्रस्तावनेच्या पहिल्या समासामध्ये मुख्य भक्ताचे लक्षण असा शब्द आल्यानंतर आपण भक्ताबद्दल पाहायला सुरुवात केली आणि आपण आता सध्या भक्ताला काय मिळतं ते पाहतो आहोत. भाविक भक्ताला ज्यांनी हरिनिधान किंवा आत्मस्वरूपाला जाणलेला आहे अशा भाविक भक्ताला त्याचं अनंत जन्माचं पुण्यच फळाला येतं. हा प्रवास एका वर्षाचा नाही, हा प्रवास 10 वर्षांचा नाही, हा प्रवास जन्मजन्मांचा आहे. भक्तीचे संस्कार देखील जन्मजन्म होत असतात आणि जन्मांतरींचं पुण्य म्हणून हरिनिधान आनंद स्वरूप असं स्वतःचं आणि प्रेममय असं जीवन त्याला प्राप्त होतं. हा हरिभक्त लौकिक वैभवामध्ये कदाचित कनिष्ठ दिसेल, कारण त्या ठिकाणी तो जरा नैराश्यबोधानी असतो. त्याला जे प्राप्त करायचं असतं त्याकडे संपूर्ण लक्ष दिल्यामुळं तो ब्रह्मादिकांना मात्र वरिष्ठ असतो असं समर्थ म्हणतात. याचा सर्व संसार सबाह्य भगवंत सांभाळतात असं समर्थ म्हणतात. त्याचा अंतर संसार म्हणजे मन बुद्धी याचे व्यापार अंतःकरण हे देखील भक्तीच्या योगाने सांभाळलं जातं. त्याला स्थिर बुद्धी प्राप्त होते आणि त्याचा बाह्य व्यवहार देखील भक्तीच्या योगाने सांभाळला जातो. समर्थांनी आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमुचा परमार्थ जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवक जन सेवेकरिता झाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला नैराश्यबोधाने राहणारा हा जो भक्त आहे हा भक्त लौकिकामध्ये देखील जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये सुखानी असतो आणि या परिस्थितीमध्ये परमेश्वरांनी आपल्याला ठेवलेलं आहे आपण असं असावं अशी त्याची इच्छा आहे असं समजून तो सुखी असतो. परमेश्वरच आपल्याला सांभाळतो आहे असा त्याचा भाव असतो. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा जयांचा जना वेगळा ठेवा अक्षयी यांना जना वेगळा अक्षय ठेवा प्राप्त झालेला असतो. यांचा ठेवा जो आहे त्याला क्षय नाही तो संपत नाही तो न संपण्याची काही कारणं आहेत. न संपण्याची कारणं म्हणजे रोज नियमित केलेली साधना आम्ही एकदा ते प्राप्त केलं असं होऊ शकत नाही. अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळी आम्हाला आत्मज्ञान झालं अशी भाषा नसते तर त्याकरता तो रोज जागृत असतो. कधीतरी उत्तम ध्यान लागून थांबला असं होत नाही त्याकरता तो रोज प्रयत्नशील असतो. असं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी असणारा जो ठेवा आहे तो जिवंत झऱ्यासारखा त्याला सतत लाभत असतो सतत त्याच्या जीवनाचं उन्नयन होत असतं. तो ठेवा त्याच्यापासून दूर तर जात नाहीच पण दिवसेंदिवस वाढत जातो. संतत्वाच्या पहिल्या पायरीवर असणारी व्यक्ती 1932 साली शुक्ल पक्ष भृगु आसर रात्रौ आषाढींची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही असं स्वरूपानंद म्हणतात. 1932 साली त्यांचे जे उद्गार आहेत आम्हाला ज्ञान झालं याचे दर्शक ते दिवसेंदिवस ज्ञान वर्धिष्णू होत गेलं. नंतर त्यांनी अभंग ज्ञानेश्वरीची रचना केली अभंग अमृतानुभवाची रचना केली अभंग चांगदेव 65 रचना केली. एखादा मुरंबा मुरंबा जसा मुरून राहतो तसे ते आपल्या ज्ञान विचारामध्ये आणि सोहम भावनेमध्ये रमून राहिले. हे रमून राहिले ते 1932 साली जे 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही त्याच्यानंतर आम्ही काहीच केलं नाही असं नाहीये. त्यांनी ते मिळवण्यासाठी रोज प्रयत्न केले. स्वामी माधवनाथांचं जीवन जरी पाहिलं तरी स्वामी माधवनाथांच्या जीवनामध्ये एका वेळेला ते असे उद्गार काढतात की पश्चाताप करावा लागेल अशी एकही कृती माझ्याकडून सर्व आयुष्यात घडली नाही असं स्वामीजी म्हणतात. फार मोठा उद्गार आहे. त्याचं एक सुख असतं, उत्तम कर्मांचं एक सुख असतं आणि ते सुख वर्धिष्णू होत गेलं. सुरुवातीला प्रामाणिक दुकानदार असतील त्याचं एक सुख आहे प्रामाणिकपणाचं. या प्रामाणिक वर्तनाचं सुख नंतर नंतर वर्धिष्णू होत गेलं. ध्यानाचं एक सुख आहे हे सुख वर्धिष्णू होत गेलं. एकदा कधीतरी निर्विकल्प समाधीचा अनुभव आला हे त्यांचं मोठेपण नाही, तर आम्हाला जन्मही नाही आम्हाला मृत्यूही नाही अशा अंतिम बोधामध्ये जाऊन पोचणं हे हळूहळू घडलं. घडलं सुरुवातीला ते टिकवलं आणि वाढवलं. समर्थ म्हणतात जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा. म्हणून ना आपणही हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण पारमार्थिक सुख आज जे आहे ते राखून उद्या त्याच्यामध्ये भरच पडली पाहिजे, त्याच्या पुढच्या दिवशी भरच पडली पाहिजे. आपण अधिकाधिक निष्काम झालो पाहिजे की न झालो पाहिजे, केवळ आपण श्रवणाला येतो एवढं पुरेसं नाहीये, केवळ आपल्याला सद्गुरूंची संगत मिळाली एवढं पुरेसं नाहीये, केवळ आपण खूप वर्ष साधना करतो एवढं पुरेसं नाहीये. त्याच्याबरोबरीने आपण आपल्या जीवनाकडे सजगतेने पाहणं आणि आपलं ज्ञान एकही दिवस क्षय न होता वृद्धीला जाणं हे होतं आहे ना हे पाहावं. प्रकृती प्रकृतीच्या मर्यादा ओढी या मान्य करून देखील आपली प्रकृती आपल्या सद्गुरूंच्या प्रकृतीशी होता होईल तेवढी मिळती जुळती करणं, सर्वस्वी मिळती जुळती करता येणार नाही. एक वेळ मी असं वाचले की माधवनाथ जेव्हा स्वामी स्वरूपानंदांकडे गेले त्याच्यानंतर त्यांना छंदच लागला की स्वामीजी कसे बोलतात तसं बोलावं, स्वामीजी कसे शांतपणाने असतात तसं शांत असावं. आणि आश्चर्य म्हणजे दुकानदारी करत असताना ते अतिशय शांत असेच होते. मी काल कोणाकडे गेलो होतो ते आम्ही पाचवीपासून माधवनाथांना पाहतोय, त्या भगिनी म्हणाल्या शाळेत जात होतो तिथं. पैशाच्या शेजारी बसलेला दुकानदार जसा दिसतो तसे ते दिसत नसत असं त्या म्हणाल्या. पैशाच्या गल्ल्याच्या शेजारी बसलेला दुकानदार त्याच्या चेहऱ्यावर जो भाव असतो तसा भाव त्यांच्या चेहऱ्यावर कधी नसे. ते रस्त्यापाशी काउंटरच्या आत बसत असत पण ते अतिशय शांत असत. गिराईक असो ते दुकानदारी करत असत, गिराईक नसेल तेव्हा ते कासावीस होत नसत की आता काय करू मी, आज तेवढी विक्री झाली नाही. याचा अभ्यास करत करतच हा अक्षय ठेवा, नाहीतर याच गोष्टीने हा ठेवा कमी होतो. सांसारिक चिंता अपेक्षा आणि अजून कसं मिळत नाहीये ही भावना समर्थ म्हणतात की ते अक्षय सुखे सुखावले. असं क्षय न होणारं सुख रोज मिळवत मिळवत थेंबा थेंबानी जसं तळ साठावं तसं रोज सुख मिळत मिळत. आणि हे सुख ध्यानाचं सुख, कर्माचं सुख, भक्तीचं सुख, चिंतनाचं सुख, स्मरणाचं सुख, उत्तम व्यवहाराचं सुख, उत्तम विचारांचं सुख, अशी ही सर्व सुख मिळवली पाहिजेत. सुख देखील एकसारखं नाहीये. निष्कामतेचं सुख, विषय भोगत असताना देखील आत्मस्वरूपाच्या जवळ आहोत अशी जाणीव ठेवणारं सुख, असं सुख संसारी माणसाला देखील मिळवता येतं. आपणही हे पाहूया असं मी तुम्हाला आवाहन करतो की आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये या प्रकारच्या सुखांनी मंडित होणं संसार दुःखे विसरले आणि मग त्यामुळे संसाराचं दुःख विसरलं जातं. संसाराचं दुःख नसतं असं नाही, संसारामध्ये चिंता नसतात असं नाही, पण चिंता या तुमच्या नैराश्यबोधावर म्हणजे आत्मप्राप्तीच्या भावनेवर जेव्हा कुरघोडी करतात तेव्हा सगळे प्रश्न निर्माण होतात साधकाच्या जीवनामध्ये. संसाराची जी दुःख असतात ती दुःख संतांना देखील असतात. गोंदवलेकर महाराजांचं असं सांगतात की कोणी एका ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की तुमची पत्रिका हातात धरण्याच्याही योग्यतेची नाही, अशा प्रकारे सांगितलं. याचं कारण तुम्हाला प्रापंचिक सुख नाही. ते म्हणाले बरोबर आहे, माझी पहिली पत्नी गेली, दुसऱ्या आहेत त्या डोळ्यांनी जरा कमकुवत आहेत आणि तशा बेताच्या आहेत. मला मुलं झाली पण राहिली नाहीत, गेली. बरोबर आहे, तुमचं सांसारिक सुख मला नाही. तुम्हाला तुमची पत्रिका जर पाहिली तर तुम्हाला तुमच्याकडे पैसा वगैरे या गोष्टी देखील नाहीत. मी काही केलंच नाही म्हणाले, उद्योग व्यवसाय काही केला नाही, माझ्याजवळ काही पैसे नाहीत. तुमची शरीर प्रकृती देखील तेवढी साथ देणारी नाही, दमा आहेच आहे म्हणाले. पण म्हणाले एवढं सगळं असलं तरी रोज 100 लोक जेवून जात आहेत. रामाची माझ्यावर कृपा आहे. संसार दुःख जे आहे ते एका बाजूला आणि एका बाजूला आपल्याकडे काय आहे, आपण कुठं आहोत, पारमार्थिक परमार्थ करत असू तर त्याचं एक सुख. काही ना काहीतरी चिंता या खरंच असतात संसारामध्ये. बदली होत नाही, दूर देशी जावं लागतं. आपल्या इथला एक साधक आहे, त्याला इतकी वर्ष इथं होता पण आता लांब जायला लागलं. तो तळमळतो अक्षरशः. खरंच हे दुःख आहे. मुलांच्या काळजी असतात, त्यांच्या शिक्षणाबद्दल काळजी वाटते, त्यांच्या नोकरीबद्दल या काळजी आहेत. पण हा संसार हा परमेश्वराचा आहे, परमेश्वरांनी दिलेला आहे, माझ्या जीवनावरच त्याचं लक्ष आहे. जसा व्हायचा तसा होईल असं म्हणून तो ही जी सांगितली तसं ध्यानातलं सुख, कर्मातलं सुख, या हे सुख वाढवत नेणं, प्रयत्न करणं ज्याच्या त्याच्या हातात आहे. ते अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले. म्हणून संसार दुःख असतात पण ती दुःख तो विसरून जातो. मी मागही एकदा म्हटलं तर पण मला विलासबद्दल फार आदर वाटतो. आणखी अशी कितीतरी साधक मंडळी असतात. कि ज्यांना संसाराच्या कितीतरी क्षेत्रांमध्ये ते कुठंच नसतात तरी देखील आपल्यापेक्षा आनंदी. स्वामीजी म्हणत असत की फुटली जैसी गोवरी तैसी दिसती मुखावरी. गोवरी तोडल्यानंतर जशी ती दिसते तसं यांचा चेहरा. आणि काय आहे काय नाही मी स्वामीजींचा आहे या भावनेने केवळ अतिशय टवटवीत चेहरा, या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत. विषय रंगी वोरंगले श्रीरंग रंगी, विषय रंगाच्या ठिकाणी ते निरीच्छ झाले. विषय सेवन करता करता विषयाची वैयर्थता खरंच लक्षात यावी, खरंच लक्षात यावी. जेवणाचं एक सुख आहे, उत्तम पदार्थांचंही एक सुख आहे, पण ते दुसऱ्या दिवशी राहत नाही हे जेवत असतानाच समजण्याची शक्यता आहे. जो भुकेला आहे त्याला कसं कळेल? पण जेवत असणाऱ्याला तरी कळावं. किमान अपेक्षा आहे की नाही? रोज जेवतोय. आता आंब्याचे दिवस येतील. आपल्या स्वतःवर प्रयोग करायला खरंच शिकायला पाहिजे. विषय सेवन करत असतानाच त्या विषयामध्ये फारसा दम नाही, ते संपणारे आहेत, त्याला अंत आहे हे समजणं गरजेचं आहे. विषयाच्या ठिकाणी विषय सेवन करत असताना आपल्याला निरीच्छ व्हायचं आहे अशी संसारिकाची भूमिका असावी. जर संसारिकाला परमार्थ करायचा असेल तर, नाहीतर केंद्रात केंद्रासारखं आणि बाहेर मी कधी कधी पाहतो सगळं विसरून गेल्यासारखे. तसं खरंच नसावं. ते सगळं करत असताना देखील आत सावध असावं. कशामुळे हे विषय रंगी ओरंगले, निरीच्छ झाले? तर हे श्रीरंगाच्या रंगाने रंगून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे. खरं म्हणजे आपण प्रत्येक जण आपल्या स्वतःकरता जबाबदार आहोत. आपल्या निर्णयाला आपण जबाबदार आहोत. आपल्या मानाला, आपल्या अपमानाला आपण जबाबदार आहोत. दुसरा जरी अपमान करत असला तरी, दुसऱ्याकडून जी वागणूक मिळते त्याला देखील आपणच जबाबदार आहोत. दुसरा जबाबदार नसतो. कितीतरी वेळेला काही पालक म्हणतात, बुद्धी आहे याच्या ठिकाणी, खूप बुद्धी आहे, पण हा अभ्यासच करत नाही. त्याच्या ठिकाणी बुद्धी आहे म्हणजे समजतं त्याला सांगितलेलं शिकवलेलं, पण तो अभ्यास करत नाही. तो जर अभ्यास करेल तर काय होईल, काय करेल तर काय होईल हे सगळ्यांनाच समजतं. पण ही जी समजण्याची बुद्धी आहे त्याच्याही वर एक वर्तनाची बुद्धी आहे, एक जाणीवेची जबाबदारीची बुद्धी आहे. त्या बुद्धीची जर कमतरता असेल तर नुसती बुद्धी असून काही उपयोग होत नाही. म्हणून आपण सावध व्हावं. आपल्या जीवनाला, आपल्या स्वतःला, आपल्या स्वतःकरता आपणच जबाबदार असतो. आपण एक 5 मिनिटं थांबू, शांत डोळे मिटून बसू. काय ऐकलं त्याचं चिंतन करू जरा. त्यामुळे अक्षय सुखामध्ये ते वर्धिष्णू करत ते सुखी होतात. संसार दुःख असताना ते विसरतात. संसार दुःख असलं तरी देखील ते त्या दुःखापासून दूर राहू शकतात. आणि विषय सेवन करत असताना विषयाच्या मर्यादा रोज लक्षात घेत घेत विषयांकडे थोडं त्रयस्थ बुद्धीने पाहत पाहत उपभोगाच्या वेळेला देखील त्रयस्थ बुद्धीने पाहता येतं, जेवणाच्या वेळेला देखील पाहता येतं. आणि श्रीरंगाच्या रंगांनी रंगून जाता येतं. शरीर जायाचे ठेवणे अभिमान धरिसी झणे रंगी रंगे रे श्रीरंगे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो खरा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून विषय त्यागा च्या आठवणींनी किंवा विषय हे त्याची मर्यादा ओळखून सेवन करण्याच्या युक्तीनी राहत भक्त हा परमात्म प्राप्तीची आस धरणारा राहतो. समर्थ असं म्हणतात की पृथ्वी धरिली धराधरे प्रगट होई जे दिन करे ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का. तो केवळ सत्ता मात्र राहून त्याच्या अधिष्ठानावर सर्व विश्वाचं धारण करतो. त्याच्या कृपेनी सूर्यही प्रकाशमान असतो. सूर्याचंही आयुष्य आहे. ऐसा कृपाळू देवाधिदेव या पृथ्वीमुळे आणि या सूर्यामुळे आपलं आयुष्य आहे. जेव्हा हे सर्वच परमात्म्यांनी धारण केलेलं आहे तेव्हा आपल्यालाही परमात्म्यांनी धारण केलेलं आहे अशी भावना धरतो. ऐसा कृपाळू देवाधिदेव नेणवे जयाचे लाघव तो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे. कृपाळूपणाने तो सगळ्या जीवांचं सांभाळ करतो. बघा ना, लहान मुलाला माता देतो, वाढलं असतं. परमेश्वर हा सर्व काळी दक्षता घेतो आणि वृद्धपणी तो तुमच्याकरता मुलं ठेवतो, ती तुमची काळजी घेतात. परमेश्वरच तुम्हाला सांभाळत असतो. आत्मज्ञान सांभाळणं हे मात्र ज्याचं त्यांनी करायचं आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती. रामे विण जे जे आस तितुकी जाणावी निराश माझे माझे सावकाश सीणची उरे. परमार्थाखेरीज सर्व संसार हा क्षीण देणाराच होतो. जयास वाटे क्षीण व्हावा तेने विषयो चिंतित जावा. विषय चिंतनामध्ये फार क्षीण आहे. जेवणाच्या कल्पनेत फार क्षीण आहे. अजून आपल्याला बाहेर गावी अमुक अमुक ठिकाणी जाता येत नाहीये या कल्पनेतही फार क्षीण आहे. विषयाच्या सर्व चिंतनामध्ये क्षीण आहे. विषय न मिळता जीवात तगबग सुटे. सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. सगळ्या आपल्या अनुभवाच्या ओव्या आहेत. जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. ज्याला वाटतं सुख असावं त्यांनी त्यांनी परमात्मा प्राप्तीचा मार्ग अनुसरावा, भक्तीचा मार्ग अनुसरावा. स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ जे. दुःख मूळ स्वजन, थोडे पैसे जर कमी मिळायला लागले तर पत्नी तुमच्याशी कशी वागते एकदा पहा. जर कोणावर वेळ येऊ नये, पैसे कमी व्हावेत तुमचे अशी. स्वामीजी म्हणायचे की जववरी मोठा चाले धंदा, तो वो बहीण म्हणे बा दादा. सगळं जगत हे आपल्या आपल्या पुरतं आहे, स्वतः पुरतं आहे. प्रत्येक जण स्वतः पुरता असताना सोयीनी सगळे एकत्र आलेले आहेत. बाकी कुटुंब देखील सोयीनी एकत्र आलेलं आहे. त्याच्यामध्ये जाणोनी पाहिजे सर्व हेची तयाचे अपूर्व असं समर्थ म्हणतात. हे सर्व जाणून असावं आणि तो जाणून असतो हेच त्याचं अपूर्व असतं. समर्थांनी स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ जे असं म्हटलंय. स्वामीजींनी निरूपण केल्यावर स्वामीजींना सत्संगात प्रश्न विचारला गेला, म्हणजे मग घर सोडायला समर्थ सांगतायत का? तर समर्थ घर सोडायला सांगत नाहीयेत, तुमच्या मनातली आसक्ती सोडायला सांगतायत. जेथे वासना झोंबो न पडे तेनेची अपाये दुःख जडे, म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. रामाची आस धरावी आणि कोणत्या उपायांनी सुखी व्हावं हे आता समर्थ सांगतायत. त्याच्यात पहिलं स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ जे. दुःख मूळ असणारे जे स्वजन आहेत म्हणजे त्यांच्याविषयीची मी आपलेपणाची माझेपणाची भावना आहे. मी हा अहंकार आहे आणि माझे देखील अहंकारच आहे. मीपणा हा तर अहंकार आहे, पण माझं घर हा देखील अहंकार आहे. माझं पद हा देखील अहंकार आहे. दुसरा उपाय समर्थ सांगतात की जेथे वासना झोंबो न पडे तेनेची अपाये दुःख जडे, म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. दुःख मूळ स्वजन मनातून जाणून असावं आणि आपल्या आपल्याला प्रेम करण्याची आवश्यकता असते. दुसऱ्यावर आपल्याला सुख मिळवण्यासाठी म्हणून आणि दुसऱ्यालाही प्रेमाची अपेक्षा असते, त्याला सुख मिळावं म्हणून तो दुसऱ्यावर प्रेम करतो. त्याचं विषय वासनेमध्ये रूपांतरण होऊ देऊ नये असा प्रयत्न असावा, अशी दृष्टी असावी. जमेल हळूहळू, जमेल सावकाश. समर्थ असं म्हणतात की विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. गळ गिळिता सुख वाटे, वोढू न घेता घसा फाटे. माशाचं होतं ना, ते गांडूळ लावलेलं असतं गळाला आणि ते अन्न म्हणून तो पकडण्यासाठी चावा घेतो, तर माशाचं तोंडच त्याच्यात अडकतं, जबडा फाटतो, तो गळ रुतून बसतो. गळ गिळिता सुख वाटे, वोढू न घेता घसा फाटे असं समर्थ म्हणतात. का ते बापुडे मृग आपटे चारा घेऊनी पळता. किंवा फास टाकलेला असतो हरणाकरता, त्याला कल्पना नसते, त्याची पावलं तिथं पडतात आणि त्याबरोबर गाठी पडतात त्याच्या पायाला. तो पळू शकत नाही, जागच्या जागी आपटतो, तिथंच थांबतो. तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी. विषयामध्ये एक गोडी आहे, ठेवलेली आहे. पण विषयामध्ये रमलेले जे असतात त्यांना नंतर दुःख होतं, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी। ऐकोनी बोले भाविक, कैसे घडे जी सार्थक। हे सगळं ऐकून भाविक भक्त म्हणायला लागला, आता बघा ना, मी इतके दिवस निरूपण करतोय तर तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मग सार्थक कशाचा आहे, कशानी सार्थक होणार। सांगा स्वामी यमलोक चुके जेणे, देवासी वास्तव्य कोठे। तुम्ही रघुनाथ म्हणता, तो कुठे राहतो? तो मज कैसे नि भेटे। दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी, जे जे समर्थांनी जोर देऊन सांगितलेलं आहे तर तेच कसं होईल असा प्रश्न श्रोता समर्थांना विचारतो आहे। धडफुडी भगवत प्राप्ती होऊनी चुके अधोगती, ऐसा उपाय कृपा मूर्ती मज विनाश करावा। हात जोडून बोलला असेल की ज्या योगाने भगवत प्राप्ती होऊन अधोगती माझी चुकेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा प्रकारची अधोगती माझी चुकेल, ऐसा उपाय कृपा मूर्ती मज विनाश करावा। वक्ता म्हणे हो एक भावे, त्याच्यावर वक्ता म्हणतो की एक भाव हो, मी जे बोलतोय त्याच्या ठिकाणी एका भावानी आता राहा। कधी कधी भावाची ही पंचायत अशी होते की श्रोता ऐकत असताना एक भावे ऐकत नाही, त्याचे पूर्वानुभव पूर्वग्रह आधी पक्के झालेले विचार हे वक्त्याच्या विधानांना विरोध करत असतात। ज्ञानेश्वर महाराजांनी देखील नवव्या अध्यायाची सुरुवात करताना तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं म्हटलेलं आहे। एकल अवधान वन पॉइंटेड अटेन्शन तुम्ही माझ्या बोलण्याकडे द्या, मग तुम्हाला सर्व सुख मिळण्यासाठी पात्रता लाभेल। हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो असं ते म्हणतात। वक्ता म्हणे हो एक भावे, एक भाव हो, आणि एक भाव होऊन काय कर, तर भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान। तेव्हा शिष्य विचारतो की कैसे करावे भगवत भजन, कसं करणार हे भगवत भजन। सगळे भगवत भजनाबद्दल बोलतात ऐकतो आपण, पण नक्की कसं करायचं जेणे होईल, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे। ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले। कोण जो शिष्य असेल भाग्यवान, की समर्थांचे हे तेजस्वी उद्गार बाहेर पडल्यानंतर अनामिक साधक असेल, आपल्याला माहित नाही कोणाशी हा संवाद झाला, त्यांनी समर्थांची पावलं धरली असं समर्थांनी ओवी लिहून ठेवली आहे। ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, कंठ सद्गदित, आणि त्याचा कंठ सद्गदित झाला। गळाले अश्रुपात दुःखे आणि त्याचा अश्रुपात व्हायला लागला. देखोनी शिष्याची अनन्यता भावे वळला. सद्गुरु दाता, आता हा मी सांगतो आहे ते करेल अशी अनन्यता त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली पाहून सद्गुरु दाता त्याच्यावर अत्यंत भावपूर्वक प्रसन्न झाला. सद्गुरूंचं नेहमी असं होतं, समोर जर अनन्य कोणी मिळाला तर ते प्रसन्न होतात. स्वानंद तुंबळेला आता पुढील समासी. आता पुढच्या समासामध्ये स्वानंद हा उचंबळून येईल, स्वानंदाला भरती येईल असं समर्थ म्हणतात. मुख्य भक्ताचे लक्षण या समर्थांच्या एका पदावरून आपण चाललेले आहोत. समर्थांनी श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम अशा असे भक्ती प्रकार सांगितले. त्या भक्ती प्रकारावर संपूर्ण निरूपण करण्याचा माझा हेतू नाहीये, सगळे समास पूर्ण घेण्याचा कोणताही हेतू नाहीये, पण त्याची झलक मात्र नक्की आपण इथं घेऊ. श्रवण म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, याच्यावर पूर्वी निरूपण झालेली आहेत, पण या विषयाच्या सुसंगततेकरता म्हणून याच्यावर समर्थ काय नक्की म्हणतात ते आपण पाहू आणि मग पुढे जाऊ. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. स्वामी जे नारायण प्रभु राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत.